पहिले शमुएल अध्याय 25. शमुएल मरण पावला तेव्हा सर्व इस्रायल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्यास रामा येथे त्याच्या घरात पुरले. दाविद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला. माओनात एक पुरुष होता, त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती. तो पुरुष फार मोठा होता. त्याची 3,000 मेंढरे व 1,000 बकरी होती. तो आपली मेंढरे कर्मेलात कात्रीत होता. त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या पत्नीचे नाव अबिगैल होते. त्याची पत्नी तर बुद्धीने चांगली व सुंदर रूपवती होती, परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता. तो कालेबाच्या कुळातला होता. नाबाल आपली मेंढरे कात्रीत आहे असे दाविदाने रानात ऐकले. मग दाविदाने 10 तरुणास पाठवले आणि दाविद त्या तरुणास म्हणाला, कर्मेल येथे जा व नाबालाकडे जाऊन माझ्या नावाने त्यास सलाम करा. त्या सुखी जीवाला असे म्हणा, तुला शांती असो व तुझ्या घराला शांती असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांती असो. तुझ्याकडे कातरणारे आहेत असे मी आता ऐकले. आत्ताच तुझे मेंढपाळ आम्हाजवळ होते, त्यांना आम्ही उपद्रव केला नाही आणि जितके दिवस ते कर्मेलात होते तितके दिवस त्यांचे काही हरवले नाही. तू आपल्या तरुणास विचार, म्हणजे ते तुला सांगतील. तर या तरुणावर तुझी कृपादृष्टी व्हावी, कारण आम्ही चांगल्या दिवशी आलो. मी तुला विनंती करतो, जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दाविद याला दे. मग दाविदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दाविदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले. तेव्हा नाबालाने त्याच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले, दाविद कोण आहे? इशयाचा मुलगा कोण जे आपापल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत. माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन ही जी माणसे कुठून आली आहेत हे मला माहीत नाही, अशांना मी द्यावे काय? मग दाविदाचे तरुण आपल्या वाटेने परत गेले आणि माघारे येऊन त्यांनी हे सर्व शब्द त्यास जसेच्या तसे सांगितले. तेव्हा दाविद आपल्या मनुष्यांना म्हणाला, तुम्ही आपापली तलवार कमरेस बांधा. मग प्रत्येकाने आपापली तलवार कमरेस बांधली व दाविदानेही आपली तलवार कमरेस बांधली आणि दाविदामागे सुमारे 400 मनुष्य वर गेली आणि 200 मनुष्य सामानाजवळ राहिली. नाबालाचे पत्नी अबिगैल हिला चाकरातील एकाने सांगितले, पहा, दाविदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले, परंतु तो त्यांच्या अंगावर धावून गेला. ती माणसे तर आम्हाशी फार चांगली वागली, त्यांनी आम्हास काही उपद्रव केला नाही. जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर राहिलो तितके दिवस आमची काही हानी झाली नाही. आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हाला रात्रंदिवस तटबंदीसारखी होती. तर आता तू काय करणार हे समजून विचार कर, कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे, कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे. अबिगैलने घाई करून 200 भाकरी व द्राक्षरसाचे 2 बुधले व शिजवून तयार केलेली 5 मेंढरे व 5 मापे हुरडा व खिसमिसांचे 100 घड व अंजिराच्या 200 ढेपा ही घेतल्या व गाढवावर लादल्या. तिने आपल्या चाकरांना म्हटले, माझ्या पुढे चाला, पहा मी तुमच्या मागून येते. परंतु तिने आपला पती नाबाल याला काही सांगितले नाही. मग असे झाले की ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पहा दाविद व त्याची माणसे समोरून येत होती आणि त्यांना ती भेटली. दाविदाने म्हटले होते की रानात त्यांचे जे होते त्या सर्वातले हरवले नाही, असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेले. माझ्याशी बऱ्याच त्याने वाईटाने परतफेड केली आहे. जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकही पुरुष जर मी सकाळ उजाळेपर्यंत राहू दिला तर परमेश्वर दाविदाला तसे व त्याच्यापेक्षा अधिक करो. अभिगैलने दाविदाला पाहिले तेव्हा ती लवकर गाढवावरून उतरली आणि दाविदापुढे उपडे पडून तिने भूमीकडे नमन केले. तिने त्याच्या पाया पडून म्हटले, माझ्या प्रभू, अन्याय माझ्याकडेच असावा आणि मी तुम्हास विनंती करते की तुमच्या दासीला तुमच्या कानी काही बोलू द्या आणि तुम्ही आपल्या दासीचे शब्द ऐका. मी तुम्हास विनंती करते, माझ्या प्रभूने त्या वाईट मनुष्यास नाबालाला मारू नये, कारण जसे त्याचे नाव तसाच आहे, त्याचे नाव नाबाल म्हणजे मूर्ख असे आहे आणि त्याच्या ठाई मूर्खपणच आहे. परंतु माझ्या प्रभूची तरुण माणसे जी तुम्ही पाठवली त्यांना मी तुमच्या दासीने पाहिले नाही, तर आता माझा प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे. रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून परमेश्वराने तुम्हास आवरले आहे. तर आता जे तुमचे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत. आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्या मागून चालणाऱ्या तरुण मनुष्यास द्यावी. मी तुम्हास विनंती करते, तुम्ही आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा करा, कारण माझे प्रभू परमेश्वराच्या लढाया लढत आहे. म्हणून परमेश्वर माझ्या प्रभूचे घर खरोखर स्थिर करील आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या ठाई दुष्टाई सापडणार नाही. जर मनुष्य उठून तुमच्या पाठीस लागले व तुमचा जीव घ्यावयाला पाहत असले तरी माझ्या प्रभूचा जीव परमेश्वर तुमचा देव याच्याजवळ जीवांच्या समूहात बांधलेला राहील आणि जसे गोफणीच्या खळग्यातून फेकतात तसे तुमच्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल. असे होईल की परमेश्वराने तुमच्याविषयी जे चांगले सांगितले आहे ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हास इस्रायलाचा अधिपती नेमील. तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला याबद्दल तुम्हास खेद होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही आणि परमेश्वर माझ्या प्रभूचे बरे करील. तेव्हा तुम्ही आपल्या दासीचे स्मरण करा. तेव्हा दाविद अभिगैलेला म्हणाला, परमेश्वर इस्रायलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो, तुझा बोध आशीर्वादित होवो. आज रक्त पडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने आवरिले ती तू आशीर्वादित हो, कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो इस्रायलाचा देव परमेश्वर जिवंत आहे. जर तू मला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक पुरुष देखील सकाळ उजाडेपर्यंत जिवंत राहिला नसता. मग जे तिने दाविदासाठी आणले होते ते त्याने तिच्या हातून घेतले व तिला म्हटले, तू आपल्या घरी शांतीने जा. पहा, मी तुझी वाणी ऐकली आहे आणि तुला मान्य केले आहे. मग अभिगैल नाबालाकडे आली आणि पहा, त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवानीसारखी मेजवानी केली होती. तेव्हा नाबालाचे मन त्याच्या आत संतुष्ट होते, कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता. म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्यास अधिक उणे काहीच सांगितले नाही. मग असे झाले की सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या पत्नीने या गोष्टी त्यास सांगितल्या. तेव्हा त्याचे मन त्याच्या आत मेल्यासारखे झाले व तो दगडासारखा झाला. नंतर असे झाले की सुमारे 10 दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला, नाबाल मेला असे दाविदाने ऐकले तेव्हा तो म्हणाला, ज्याने माझा अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादित असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे. मग दाविदाने अभिगैलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली पत्नी करण्याविषयीची गोष्ट काढली आणि दाविदाने चाकर कर्मेलास अभिगैलकडे येऊन तिला म्हणाले, दाविदाने तू त्याची पत्नी व्हावे म्हणून आम्हाला तुझ्याकडे पाठवले आहे. तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, पहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे. मग अभिगैल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या आणि ती दाविदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची पत्नी झाली. दाविदाने इज्रेल करीन अहिनवामालाही पत्नी करून घेतले. त्या दोघीही त्याच्या स्त्रिया झाल्या. शौलाने तर आपली मुलगी मिखल दाविदाची पत्नी गल्लीमातील लईशाचा मुलगा पालती याला दिली होती.